द्रापे अन्धसत्पते दरिद्रं नीललोहिता एषां पुरुषाणां एषां पशूनां माभेर्मा रोमो एषां किञ्च नाम मता या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागं रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा नश्यमसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामे अस्मिन्ननातुरम् दृढानो रुद्रो तनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छं जयोजमनुरायजे पिता ददश्याम तव रुद्र प्रणीतौ मानौ महान्तमुतमानौ अर्भकं मानौ क्षन्तमुतमानौ क्षितम् मानो वदी पितरं मोतमातरं प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषु मानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वधिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आराक्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुं नमस्मे ते अस्तु रक्षा च नो अदि च देव ब्रूयता च नश्चर्म यच्छद्विबर्हाः तुहि श्रुतं गर्तसदं युवानं मृगन्न भीममुपहत्तुमुग्रम् दृढा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवद्रधनुष्वमीढ्वस्तोकाय तनयाय मृडया मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव परमे वृक्ष आयुधं निधाय कृत्तिं वसान आचर पिनाकं बिभ्रदागहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगं हेतयोन्यमस्मन्निव पन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृधि सहस्राणि सहस्रशो ये रुद्रा अरिभूम्याम् तेषां सहस्रयोजने वदन्वानि तन्मसि अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवा अधि नीलग्रीवा शितिकण्ठाः शर्वा अधक्षमाचराः नीलग्रीवा शितिकण्ठारिवगं रुद्रा उपश्रिताः ये वृक्षेषु सत्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः ये अन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् ये पथां पथिरक्ष अल्लवृदायविदः ये तीर्थानि प्रचरन्ति सृकावन्तो निषङ्गिणः य एतावन्तश्च भूयागंसश्च दिशो रुद्रादितस्थिरे तेषागं सहस्रयोजने वदन्वानि तन्मसि नमो रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येऽन्तरिक्षे ये दिवि येषामन्नं वातो वर्षमिषवस्तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतिचीर्दशोदिचीर्दशोर्ध्वास्तेभ्यो नमस्ते नो मृडयन्तु तेयं दिष्मो यश्च नो द्वेषितं भोजं मे ददामि
पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी आज सद्भक्त राधिका ताईबाईला सांगणार आहेत.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामी अंतर्बाह्य सच्चिदानंद स्वरूप होते। त्यांच्या चैतन्यमय आनंदरूप सानिध्याचं आकर्षण लहान थोर सर्वांना वाटे। स्वामींची भाषा ही अंतःकरणाची भाषा होती, त्यामुळे प्रत्येकाला ते आपलेसे वाटत। स्वामींच्या घरी मी संध्याकाळी जात असे आणि घरी यायच्या अगोदर तिथल्या देवांच्या तस्वीरींवर अथवा मूर्तींवर जे हार किंवा फुलं वाहिलेली असत ती सगळी काढून ते निर्माल्य एका टोपलीत ठेवत असे। त्या देवांमध्ये एक छोटा बाळकृष्ण होता। एक दिवस सगळ्या निर्माल्याबरोबर तो छोटा बाळकृष्ण पण निर्माल्यात गेला आणि मला समजलंही नाही। नंतर ते एका साधक व्यक्तीच्या लक्षात आलं आणि बाळकृष्ण पण जागेवर आला। तशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्या व्यक्तीने मला हळूच सगळं सांगितलं। मी चांगलीच घाबरले। मनात आलं, स्वामींना काय वाटलं असेल, साधं निर्माल्य पण नीट बघून ठेवता येत नाही का। दुसऱ्या दिवशी वेळ मिळताच मी स्वामींना सांगितलं की माझ्या हातून निर्माल्यात बाळकृष्ण गेला होता आणि आता स्वामी काहीतरी म्हणतील म्हणून तिथे थांबले। पण स्वामी अगदी सहज होते, म्हणाले, अगं काही काही वेळा छोट्या आकाराच्या देवांवर खूप फुलं वाहिली जातात, मग त्यात तो देव दिसत पण नाही, त्यामुळे क्वचित अशी गडबड होते। तू तिथे तो छोटा बाळकृष्ण हे लक्षात ठेव म्हणजे झालं, आणि आता आपल्या हातून असं कसं झालं याचा विचार करत बसू नकोस। माझी चूक असूनही स्वामींनी मला दोष दिला नाही, किंबहुना त्यांना माहिती असूनही त्यांनी मला तसं दर्शवलं देखील नाही। सकाळी 9:45 ही स्वामींची भेटण्याची वेळ होती। गुरुवारी मात्र त्याच वेळेत सत्संग होत असे। सद्भक्त श्री गोळे काका आणि सद्भक्त सौ लीनाताई गोळे हे दोघे गुरुवारी नक्की येत असत। स्वामी सौ लीनाताईंना एखादा प्रश्न विचारण्यास सांगत। सौ लीनाताईंच्या बाबत स्वामी म्हणत की जशा माझ्या मुली सुरेखा प्रतिभा तशीच ही लीना मला वाटते। सत्संगानंतर नमस्कार असत। एकदा एक तरुण पण अनोळखी व्यक्ती सत्संगासाठी आली होती। त्या व्यक्तीने स्वामींना नमस्कार केला। स्वामींनी विचारलं, तू कुठून आलास, काय करतोस। ती व्यक्ती म्हणाली की मी एक ट्रक ड्रायव्हर आहे। त्या व्यक्तीचं एकंदर व्यक्तिमत्व आणि पेहराव पण त्याच्या व्यवसायाला साजेसाच होता। स्वामींच्या पुढे तो ड्रायव्हर नमस्कारासाठी वाकला आणि एकदम हमसाहमशी रडायलाच लागला। स्वामींनी त्याला थोपटता थोपटता विचारलं, का रे बाबा तू का रडतोस। तो ट्रक ड्रायव्हर म्हणाला, स्वामी मला दारूचं व्यसन आहे आणि ते सुटता सुटत नाही। आणि तो परत खूपच ओक्साबोक्शी रडायला लागला। स्वामी इतके कळवळले। स्वामीने त्या ट्रक ड्रायव्हरला अगदी जवळ ओढून घेतलं, त्याच्या डोक्यावरून आणि चेहऱ्यावरून हात फिरवला, म्हणाले, अशा प्रकारचं कुठलंही व्यसन वाईटच रे बाबा। व्यसन लागलं की सुटणं कठीण, पण मनापासून प्रयत्न केलास तर सुटेल। तू आता जरा बाहेर जाऊन बैस, मी तुला पुन्हा बोलवतो। सगळ्यांचे नमस्कार होऊन सगळे गेल्यानंतर स्वामींनी मला त्यांच्या कोपरीतून 50 रुपये काढायला सांगितले आणि त्या ड्रायव्हरला आत बोलवायला पाठवलं। तो ड्रायव्हर आत आला। स्वामी त्याला म्हणाले, तू हे 50 रुपये घे, पोटभर जेव, चांगली भरपूर झोप काढ आणि उठताना असा निश्चय करूनच उठ की आजपासून काहीही झालं तरी मी दारू पिणार नाही। दिवसाकाठी थोडा वेळ रामनाम घे, बघ परमेश्वर तुला मदत करेल। तो ट्रक ड्रायव्हर गेल्यानंतर पण स्वामी थोडा वेळ त्याचाच विचार करत होते। सकाळी 9 वेळ होती। स्वामींना काही साधक भेटण्यासाठी आले होते। विषय असा चालला होता की संतांना त्यांच्या आजूबाजूला असलेल्या काही लोकांमुळे त्रास सहन करावा लागतो, त्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर मनावर होतो। तसंच संतांच्या आणि इतरांच्या पातळीत फार अंतर पडायला लागलं की संत हे जग सोडून जातात। स्वामी म्हणाले, यात काही प्रमाणात सत्य आहे, पण माझ्या बाबतीत सांगायचं तर सद्गुरूंच्या आज्ञेवरून मी हे सारं बुद्ध्या स्वीकारलेलं आहे। त्यांनी आज्ञा केली आहे की लोकांना शांत व्हायला शिकवा। एखाद्याची प्रकृती बदलणं ही फार अवघड गोष्ट आहे, पण जर कोणापासून झालेला व्याप मी सहन केला असेल तर मी असं समजतो की त्यांनी मला अनाक्रोश क्षमा करायला शिकवलं। नंतर मात्र यावर कोणी काही बोललं नाही। स्वामी अधूनमधून शेकण्यासाठी इलेक्ट्रिक बॅग घेत असत। ती इलेक्ट्रिक बॅग अमेरिकेहून सद्भक्त श्रीराम धुमाळणी स्वामींसाठी आणली होती। ती बॅग छातीवर ठेवून शेकताना त्या बॅगेवर थोपटत थोपटत राम 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 असं मिश्किलपणे म्हणत स्वामी हसायचे. एकदा स्वामींना बॅग हवी होती म्हणून दिली. सॉकेटमध्ये प्लग घातला, बटन ऑन केलं आणि मी तिथून स्वयंपाकघरात काम होतो म्हणून गेले. 2 मिनिटांनी स्वामींनी बेल वाजवली. आत गेले तर स्वामी म्हणाले, अगं ही बॅग गरमच होत नाहीये. मी बघितलं तर कनेक्शन लूज होतं. मी तो प्लग दुसऱ्या सॉकेटमध्ये घातला, मग ती बॅग गरम झाली. स्वामी म्हणाले, याला कामाचं अपुरं वर्तुळ म्हणतात. मी निजून असतो, मला चटकन उठता येत नाही. तू नुसतं बटन ऑन करून गेलीस, त्यापेक्षा बॅग गरम होतीये की नाही हे बघून गेली असतीस तर ते अधिक बरोबर होतं. कुठलंही काम असो, नुसतं सुरू करून उपयोग नाही, ते बरोबर होतंय की नाही याकडे पण लक्ष होते, लक्ष पाहिजे. माझा चेहराच उतरून गेला. स्वामी म्हणाले, तुला सांगितलेलं चालतं म्हणून सांगतो, एरवी मी सांगेनच असंही नाही. मी म्हटलं, नाही नाही असं नको, माझं खरंच चुकलं, पण माझ्या लक्षात आलं नाही. स्वामींना कुठलंही काम अर्धवट केलेलं आवडायचं नाही. पुढे लगेच स्वामी गमतीने म्हणाले, बघ बुवा, भगवंताशी पण कनेक्शन अगदी पक्क पाहिजे, तिथे लूज कनेक्शन चालत नाही. मी आपलं स्वामींच्या समोर गादीवर डोकं ठेवून नमस्कार केला. स्वामी आणि सौ सरलातही सकाळी 9:30 वाजता थोडं खात असत. त्या उभयतांची इच्छा असे की मी पण तिथे थोडं काहीतरी खावं, पण मला सकाळी खाण्याची सवय नसल्यामुळे मला अजिबात काही नको असायचं. एकदा स्वामी म्हणाले, सरलातही तुम्ही तिला भरवा म्हणजे ती खाईल. मी एकदम दसकून म्हटलं, काहीतरीच काय, एवढ्या मोठ्या मला काय भरवायचंय, त्यापेक्षा मी आज स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी खात जाईन. यावर स्वामी म्हणाले, अगं तू त्यांच्यातून खा, सरलातेंच्या हातून भरवून घ्यायला पण भाग्य लागतं. आता सौ सरलातही पण ऐकायला तयार नव्हत्या. त्या रोज मला प्रेमाने घास भरवायच्या. मला आठवलं, माझी आई ती हयात असेपर्यंत रोज तिच्या पानातला एक घास भरवायची. त्याचीच पुनरावृत्ती होत होती. मला रोज गलबलून येत असे. स्वामी आणि सौ सरलातेंचं प्रेम हे नित्य उत्स्फूर्त आणि सहज होतं. सकाळी 9:30 वाजता स्वामींचं थोडं खाऊन झालं की स्वामी एखादा ग्रंथ वाचायला सांगत. आधी काही दिवस स्वामींच्या घरी जी काही पारमार्थिक पुस्तकं होती त्यातल्या एखाद्या पुस्तकातला थोडा भाग ते 10-15 मिनिटं वाचून घ्यायचे. एकदा म्हणाले, आता आजपासून आपण योगसूत्र वाचू. ते ऐकून माझ्या पोटात खड्डाच पडला, कारण स्वामींनी योगसूत्रावर जेवढी प्रवचनं केली होती तेवढीच मी ऐकली होती. या पलीकडे योगसूत्राचं पुस्तक देखील मी पाहिलं नव्हतं. मी म्हटलं, अहो पण मला ती संस्कृत सूत्र नीटशी नाही वाचता येणार. स्वामी म्हणाले, सूत्र मी वाचतो, तू त्याच्यावरची टीका वाच. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. स्वामींनी तो योगसूत्रावरचा ग्रंथ मला आणायला सांगून त्यांनीच त्यातलं एक सूत्र सांगून त्यावरची टीका वाचायला सांगितली. स्वामींनी अचानक वाचायला सांगितलं होतं. मी आधी मनातल्या मनात काही ओळी वाचून बघितल्या, मला समजल्या नाहीत. मी स्वामींना म्हटलं, हे फार अवघड आहे. माझा एकंदर चेहरा पाहून स्वामींना हसू आवरेना. म्हणाले, असे हे अवघड ग्रंथ आणि त्यावरची त्याहीपेक्षा अवघड टीका वाचून काही लोक सर्व संघ परित्याग करून तडक अरण्यात गेले, तर काहींना यातलं काहीच न समजल्यामुळे त्यांचं मस्तक कायमचं भ्रमण करत राहिलं. तर असा हा ग्रंथ मी तुझ्याकडून 7 वेळा वाचून घेणार आहे. मी स्वामींना म्हटलं, म्हणजे माझं नेमकं काय व्हावं असं तुम्हाला वाटतंय? यावर स्वामी आणि सौ सरला ते खूप हसले. स्वामी म्हणाले, योगसूत्र हा मोठा पवित्र ग्रंथ आहे आणि जरा अवघड गोष्टी पण नजरेखालून जाऊ देत ना. स्वामी रोज योगसूत्रावरची टीका वाचून घेत होते. अगदी 9:30 वाजल्यापासूनच घाई करत म्हणायचे, तू तुझ्या बाकीच्या गोष्टी लवकर अटक, मला माहितीये तुला तो योगसूत्राचा स्वाध्याय चुकवायचा असतो, पण तसं काही चालणार नाही. स्वामींच्या समोर बसून योगसूत्रासारखा ग्रंथ वाचण्याचं एक दडपण मनावर असे, त्यामुळे मी नुकतीच अक्षर ओळख झाल्यासारखी योगसूत्र वाचायचे. मी योगसूत्रावरचा ग्रंथ हातात घेतला रे घेतला की स्वामींना हसू यायला सुरुवात होई. मी ज्या पद्धतीने वाचत असे त्याला स्वामी खूप खळखळून हसत, पण त्याचबरोबर तो ग्रंथ मात्र ते विलक्षण एकाग्रतेने तन्मयतेने आणि मोठ्या आनंदाने ऐकत. माझ्या वाचण्याला हसणं आणि त्याचबरोबर योगसूत्र तितक्याच गंभीरपणे आणि आदराने ऐकणं, त्या दोन्ही गोष्टी ते एकाच वेळी करू शकत. मी योगसूत्र नीटपणे वाचू शकत नव्हते, त्यामुळे बाहेरून जरी मी हसत असले तरी आत मनात संकोच वाटायचा. मी एकदा स्वामींना म्हटलं मी योगसूत्राऐवजी दुसरं काही वाचू का. स्वामी म्हणाले नको नको, अगं तू योगसूत्र वाचण्याचे कितीतरी फायदे आहेत. मी म्हटलं काय फायदे आहेत, मला तर काही कळत नाहीये. स्वामी म्हणाले तुला नको कळू देत, पण तू वाचलेलं मला समजतंय ना, शिवाय माझ्या फुफ्फुसांना किती व्यायाम होतो. मी प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे पाहिलं. स्वामी हसतच म्हणाले तू वाचतेस तेव्हा मी खूप हसतो आणि हसण्यामुळे आपोआपच माझ्या फुफ्फुसांना व्यायाम होतो. मी म्हटलं फुफ्फुसांना व्यायाम व्हावा म्हणून योगसूत्र. स्वामींच्या अक्षरशः हसून हसून डोळ्यात पाणी आलं. स्वामी म्हणाले नाही ग, परमेश्वराशी योग साधणं ही मुख्य गोष्ट, बाकीचे सगळे बाय प्रॉडक्ट. माझ्या मनात आलं चालेल चालेल, माझ्या अडाणीपणाचा असाही उपयोग चालेल. हरिओम.
श्रीराम. सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे पुढे सरकून घ्यावे.
अभिजित ये पुढे. कोणता म्हणशील, कालचा म्हण, राजा सस कुमार. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी, रुळे माळकंठी, वैजयंती, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, मुकुट कुंडले, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले मुकुट कुंडले श्रीमुख शोभले सुखाते ओतले सुखाते ओतले सुखाते ओतले सकळ हीरा जस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा पांघरे पाटोळा कासे सोनसळा हा आ कासे सोनसळा पांघरे पाटोळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा घन नीळ सावळा बाईयानो राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा सकळ ही तुम्ही वागे की सवा सकळ ही तुम्ही वागे की सवा तुका म्हणे जीवा जीवा तुका म्हणे जीवा 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 तुका म्हणे जीवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार
एका साधकाने एक निवेदन केले आणि त्या निवेदनातून काही प्रश्न उपस्थित केलेत. परमपूज्य स्वामीजी यांना शीर्षाष्टांग दंडवत. आपल्याकडे येऊन व अनुग्रह घेतल्यापासून 11 वर्षांचा काळ लोटला. माझ्या वयाच्या 30 ते 41 मधील हा काळ आपल्या बरोबर व्यतीत झाला. या 11 वर्षांमध्ये माझ्या वयाच्या 30 अगोदर असलेल्या आयुष्यावर कसा परिणाम केला ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. माझे झाकोळलेले भावनिक विश्व पुन्हा उजळून निघाले. देव सद्गुरु केंद्र या ठिकाणी मन रमायला लागले, भाव गहीवरून येऊ लागले, आपल्या आठवणीने विरहाने अश्रू आवरेनासे झाले। धूम्रपान मद्यपान नॉनव्हेज पूर्णपणे बंद झाले। ट्रिप्स टूर्स मित्र मैत्रिणी स्वैरपणा खूपच कमी झाला। हॉटेल पार्टी खाणे चंगळ या गोष्टी खूप कमी झाल्या। थिएटर मध्ये जाऊन चित्रपट पाहणे नाटक पाहणे पूर्ण बंद झाले। चहा कॉफी पूर्ण बंद झाले। फॅशनेबल कपडे फॅशन हेअर डाय कॉस्मेटिक्स बंद झाले। कथा कादंबऱ्या अवांतर वाचन बंद झाले। जागरण कॅरम पत्ते गप्पांचे कट्टे बंद झाले। काही गोष्टी नियमित सुरू झाल्या। रोज सकाळी उठल्यावर सच्चिदानंद परमात्मा याची आठवण आपली आठवण देवदर्शन सुरू झाले। वेळ मिळेल त्याप्रमाणे पूजा सोपस्कार सुरू झाले। कधी पूर्ण कधी वेळ नसेल तेव्हा उदबत्ती लावणे इत्यादी। आपल्या तसेच इतर संप्रदायातील अद्वैत तत्वांवरील धार्मिक पुस्तकांचे वाचन सुरू झाले। केंद्रात येणे भूगावला शिबिरात जाणे सुरू झाले। ध्यान करणे नाम घेणे जप करणे याविषयी अंतप्रेरणा जागृत होऊ लागली, त्याप्रमाणे वर्तन होऊ लागले। रोज काही स्तोत्र म्हटले जाऊ लागले, रामरक्षा मारुती स्तोत्र कालभैरव इत्यादी अभंग म्हटले जाऊ लागले। ज्ञानेश्वरी विषयी गोडी वाढली। रोज न चुकता 30 ओव्या वाचणे हा परिपाठ सुरू झाला। काय काय जीवनातून नाहीस झालं आणि काय जीवनामध्ये समाविष्ट झालं याची एक जंत्री दिली। जे अपेक्षित आहे ते सगळं सुरू झालं। मला जे अपेक्षित आहे ते सगळं सुरू झालेलं आहे। या सर्व बॅकग्राऊंड नंतर आता काही प्रश्न शंका या स्वरूपात आपल्याला विचारत आहे। ध्यान रोज नियमित वेळेला न होता दिवसाच्या जमेल त्या वेळेला होते, याच्याबद्दलही निवेदनच आहे। सुरुवातीला सद्गुरु स्मरण प्रार्थना ध्यानाच्या वेळी घेतले जाणारे श्वास हे रोज भावापासून न होता बरेच वेळी यंत्रवत होते, प्रत्येक वेळी भाव दाटून येणे असे होत नाही। ध्यानात झोप येणे झापड लागणे असे बरेच वेळेला होते। ध्यानात एखादी अवघड गोष्ट पटकन सुचणे व त्यातच अडकून पडणे विसरलेल्या महत्वाच्या गोष्टींची आठवण इत्यादी प्रकार होतात। ध्यानात विचारांचे जणू वादळ उठते, एकामागून एक विचार असे नाही तर सर्व बाजूने विचारांचे जणू चक्रीवादळ उठते, त्यात दोन विचारांच्या मधील अंतर पाहणे हे भान देखील राहत नाही। रोजच्या व्यवहारात व्यवसायापायी अशी सवय आहे की एकाच वेळी अनेक विचार मनात घोळवत ठेवायचे। नोकरीच्या ठिकाणी कोऑर्डिनेशन ह्या जॉब प्रोफाइलमुळे अगदी छोटी गोष्ट असली तरी एकाच वेळी अनेक अंगांनी विचारांच्या रूपात त्या गोष्टींचे विश्लेषण करत राहणे अशी सवयच आहे, त्यामुळे नुसता बसलो असताना देखील अनेक गोष्टींचे विचार सुरू असतात। केंद्रात श्रवण करताना अभंग ऐकताना मात्र डोळे बंद करून ध्यानाची शांती खोली क्वचित कधीतरी आठवड्या दोन आठवड्यातून एकदा अनुभवाला येते। शांतीचा आनंदाचा लाभ होतो। बाहेरचे सगळे कळत असते परंतु डोळे उघडू नये असे वाटते, तसेच बसून राहावे असे वाटते। जाणीवपूर्वक एका तासाच्या बैठकीला बसल्यावर मात्र असा अनुभव येत नाही। इतक्या वर्षानंतर देखील ध्यानासंबंधी अशी परिस्थिती पाहून अतिशय वाईट वाटते। आपल्या फोटो समोर बसून असे का असे विचारतो, अश्रू अनावर होतात। प्रश्न, ध्यानातील खोली इतर वेळी इतर स्थानी कशी मिळवता येईल? केंद्रात येऊन ध्यानाला बसलेला असताना ध्यान चांगलं होतं। स्वामीजींच्या समोर ध्यानाला बसलेला असताना किंवा बरोबर ध्यानाला बसलेला असताना ध्यान चांगलं होतं। इतर वेळेला मात्र तसं होत नाही असं म्हटलेलं आहे. नियमित वेळेला होत नाही तर दिवसाच्या जमेल त्या वेळेला ध्यान होतं असं म्हटलेलं आहे. नियमित वेळेला करण्याचा आपण अभ्यास जरूर करावा असं मात्र मी निश्चित सांगेन. काही गोष्टीच्या बाबत मी तुम्हाला असू दे असं म्हणणार नाही. नियमित वेळेला करण्याचा जरूर प्रयत्न करावा, मात्र आपलं जर रुटीन तसं नसेल, शिफ्ट ड्युटी असतील अथवा आपण बसतो त्याच वेळेला महत्वाचं असं ऑफिसचं काम अचानक उद्भवलं, तर अशा वेळेला मात्र तारतम्याने आपण इतर वेळेला ध्यान केलं तरी चालेल. माझी अशी कल्पना आहे की साधारणपणाने संसारी माणसांनी 10% वेळेला टॉलरन्स ठेवावा वेळेच्या बाबत. म्हणजे 365 दिवसांमध्ये 36 दिवस थोडं इकडं तिकडं होऊ शकतं, अशा असा एवढा टॉलरन्स ठेवायला हरकत नाही. आणि वेळ म्हणजे आता 9:01 एवढं नाही जमलं तरी देखील 9 ध्यानाला बसायचं, 1-2 मिनिटं पुढं चालेल, 2-5 मिनिटं पुढं चालेल, असं इतपत तुम्ही ठेवा. त्याचाही अतिरेक त्या क्षणाला त्या मिनिटाला तर चांगलंच, पण जरी इतपत झालं तरी देखील तुम्ही नियमितच बसता आणि त्यावेळेलाच बसता असं मी समजेल. ध्यानाच्या वेळेला जे सद्गुरु स्मरण, प्रार्थना, श्वास हे भावापासून होत नाही तर बऱ्याच वेळेला यंत्रवत होतं, कारण भाव हा यंत्रासारखा आणता येत नाही. भाव ही आपल्या ठिकाणी सहज निर्माण होणारी गोष्ट आहे. तुमच्या लक्षात कधी आलं असेल की तुमच्या मुलीबद्दल, मुलाबद्दल देखील एखाद्या वेळेला जास्त प्रेम दाटून येतं असं तुम्हाला जाणवलं असेल कधीतरी. नेहमी सर्वसाधारणपणाने सारखं तसं जरी झालं नाही तरी एखाद्या वेळेला जास्त प्रेम वाटत. ते जे जास्त प्रेम एखाद्या वेळेला वाटतं ते रोज आणता येणार नाही. मुलगी माहेरी आली आणि परत जाताना जे प्रेम निर्माण झालं ती माहेरपणाला आल्यावर 4 दिवसात सतत असं जाणवणार नाही. ही जी त्यावेळेला उद्भवलेली स्थिती असते, ही स्थिती ही मानवी जीवनाची श्रीमंती आहे आणि रोज रोज तसं होत नाही. पण रोज तुम्ही जे सद्गुरु स्मरण करता, रोज प्रार्थना करता, श्रद्धापूर्वक करण्याचा प्रयत्न करता, भावानी करण्याचा प्रयत्न करता, पण होत नाही असं जे आपल्याला वाटतं, त्याच्यातूनच हे अचानक उद्भवलेलं, सद्गुरूंसमोर बसल्यानंतर उद्भवलेलं जे प्रेम आहे, भाव आहे, तो त्या अनेक असफल प्रयत्नातून पण करण्याची इच्छा असताना न झालेल्या प्रयत्नातून असा निर्माण मात्र होत असतो. ध्यानामध्ये झोप लागणं, झापड लागणं असं जे आहे ते मात्र आपली शारीरिक विश्रांती पुरती भरून येत नाही याचं लक्षण आहे. ध्यानाकरता गजर करून उठू नका. निसर्गाप्रमाणे तसंही शरीराची झीज भरून निघाली, मेंदूची देखील झीज भरून निघाली की जाग येणं हा निसर्ग आहे. स्वाभाविकपणाने जाग येते. जाग आल्यानंतर अंथरुणात लोळत पडू नका. पण गजर लावून जर उठलात तर ध्यानाच्या वेळेला झोप येऊ शकेल. अथवा कधी कधी तुम्हाला जाग येते पण विश्रांती ही भरून आलेली नसते, इतकी दमणूक झालेली असते, साठून आलेली, त्यामुळे देखील असं घडण्याची शक्यता असते. आणि ठराविक वेळेला ध्यानाला बसता येत नसल्यामुळं जर संध्याकाळी ध्यानाला बसली असेल अशी व्यक्ती, तर तुम्ही ड्रायव्हिंग करून आलात आणि ध्यानाला बसलात तर तुम्हाला झोप लागल्यासारखं होईल. तुम्ही ऑफिसमध्ये काम केलं 8-10 तास आणि घरी आलात, ध्यानाला बसलात तर झोप लागणं असं होईल. अशा वेळेला तुम्ही श्रवणाच्या वेळेला देखील झोपेचा अनुभव कराल. कुठेही एकाग्र व्हायला लागलात की तुम्हाला डुलकी आल्यासारखं होईल. म्हणून जर अशा वेळेला तुम्ही दिवसाच्या इतर वेळेला बसणार असाल आणि दगदग धावपळ झालेली असेल, माझी तर अशी कल्पना आहे की नुसता दिवस वर येणं आणि पुढे जाणं आणि तुमची नॉर्मल कामं याच्यामध्ये देखील थोडी थोडी दमणूक होतच राहते. दमणूक म्हणजे फार मोठा व्यायाम करायला पाहिजे, इकडून तिकडं जाऊन आलं पाहिजे असंही नाही. ध्यानाच्या वेळेला शरीर मन बुद्धी अत्यंत स्वस्थ पाहिजे. त्यावेळेला हा झोपेचा प्रश्न मात्र निघून जाईल असं मला निश्चित वाटतं. जर संध्याकाळी ध्यानाला बसायचं असेल तर त्याच्या आधी 15-20 मिनिटं पडून पहा, जमिनीला पाठ टेकून पहा, झोपून पहा. एक 15-20 मिनिटं अर्धा तास झोपून उठलात की तुम्हाला तरतरी येईल आणि मग परत झोप येणार नाही ध्यानामध्ये. ध्यानात एखादी अवघड गोष्ट पटकन सुचणं आणि त्यात अडकून पडणं हे तर ध्यानाचं वैशिष्ट्यच आहे. तुम्हाला एरवीही कधीही ज्याचं उत्तर मिळत नाही अशा गोष्टींचं चटकन उत्तर मिळणं हा ध्यानाचा बाय प्रॉडक्ट आहे. तुम्ही ज्या ठिकाणी तर्कानी देखील चांगले पोहोचू शकत नाही किंवा जसा तुम्ही तर्क करू शकत नाही तितका उत्तम तर्क ध्यानामध्ये येणं, ध्यानामध्ये तुमची सापडत नसलेली किल्ली त्या दिवशी कुठे ठेवलेली आहे हे समजणं हे घडू शकतं. ध्यानामध्ये तुमचे किचकट जे प्रश्न असतील ते प्रश्न सुटतात, सुटू शकतात. त्याकरता मात्र ध्यानाला बसायचं नाहीये, एवढं खरं. ध्यानात हे होऊ शकतं कारण कसं आहे, मनाच्या सगळ्या शक्ती वापरणं बंद करता करता अंतर्मनात असणारा एखादा रुंजी घालत असणारा प्रॉब्लेम पटकन सुटून जाणं हे ध्यानामध्ये नेहमी घडतं. अशी कितीतरी मंडळी असू शकतील की त्यावेळेला लगेच उठून आपली किल्ली तिथे आहे का पाहतील. कारण एवढाही धीर नसतो की ध्यानातून उठल्यानंतर त्या किल्लीबद्दल आपण कुठे ठेवलं हे विसरू की काय. म्हणून एखाद वेळेला उठतील तसं काही करू नका. सबकॉन्शियस अशा ठिकाणाहून ध्यानाच्या वेळेला एक विशिष्ट अशी स्थिती येते की ज्या ठिकाणी जागृत मन नाहीस होण्याच्या बेतात असतं आणि जागृत मन नाहीस होण्याच्या बेतात असताना किंवा जवळजवळ नाहीस झालेलं असताना मनाचं अमन होऊन जो साक्षी आहे तो साक्षी आपल्या स्वतःला आपण आत्मरूप आहोत अशा बोधात जाण्याच्या अलीकडं. सबकॉन्शियस अशा मनाचे खेळ सुरू होतात. मादाम क्युरी त्यांनी नोबेल पारितोषिक मिळालं त्यांना, तर त्यांच्याबद्दल असं सांगतात की अनेक अनेक महत्वाची प्रमेय आणि गणित त्यांनी झोपेत सोडवली किंवा झोपेत त्यांना ती सुटली. त्या प्रयत्न करत असत आणि प्रयत्न करता करता त्यांना झोप लागत असे आणि झोपेतून जाग येऊन त्या ती सोडवत असत आणि परत झोपत असत. मात्र जाग येऊन आपण सोडवली याची त्यांना नंतर आठवण राहत नसे. ते काम झोपेत होत असे जवळपास. सकाळी उठल्या बरोबर त्यांच्या उशाशी ठेवलेली वही आणि पेन्सिल त्याच्यावर सोडवलेलं गणित त्यांना सापडत असे. तुमचं मन नाहीस होता होता झोपेत देखील कधी कधी असं घडू शकतं. कोणाकोणाच्या बाबत घडू शकतं हा चमत्कार आहे, हे आश्चर्य आहे. पण तसंही ज्यांना अंतर्मनाचे व्यापार समजतात त्यांच्याबाबत हे आश्चर्य नाही. ध्यानाच्या वेळेला देखील जेव्हा मन नाहीस होण्याच्या दरम्यान तुम्ही एखाद्या प्रश्नाबद्दल अत्यंत जागरूक असता तेव्हा बोध होण्याच्याऐवजी तो प्रश्न सोडवून टाकता असं घडतं. की जे अपेक्षित नाहीये. ध्यान हे देवदर्शन आत्मदर्शन याच्याकरता असल्यामुळे हे अपेक्षित नाहीये, पण हे होऊ शकतं. ध्यानामध्ये एकामागून एक विचार आणि विचारांचं जणू चक्रीवादळ उठतं आणि त्या दोन विचारांच्या मधलं अंतर पाहणं हे भान राहत नाही असं म्हटलेलं आहे. याचं कारण त्या विचाराला गती देणारा बेसावध आत मी ध्यानाला बसलेला, ध्यान करायच्या ऐवजी विचार करायचं ठरवून विचाराला जणू बसलेला असतो, तो अत्यंत बेसावध असतो. ते जत्रेतलं जे चाक आहे, इथं सारसबागेपाशी जरी गेलात तरी दिसेल, ज्याच्यावर घोडा हत्ती बदक अमुक तमुक अशी खेळणी ठेवलेली आहेत आणि मुलं बसतात, आणि तो मालक असतो तो प्रत्येक वेळेला एक धक्का देऊन त्या चाकाला गती देत असतो. तो इतकी गती देतो तरी देखील तो प्रत्येक वेळेला त्याच्या समोर जो खांब येईल त्याला धक्का मारत असतो, तेव्हा ते जोरात फिरतं. त्यांनी ठरवलं म्हणून तो गती देतो, आणि जेव्हा थांबवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा प्रत्येक वेळेला उलट्या बाजूनी थोडा अडवायचा प्रयत्न करतो. त्या अडवायच्या प्रयत्नांनी ते कधी चक्र थांबत नाही, पण त्याचा वेग कमी होतो. साक्षीत्वाचा अभ्यास ही तीच गोष्ट आहे. जर तुम्ही आपण साक्षी आहोत याची जाणीव ठेवण्याचा अभ्यास जारी ठेवला तर तुमचं चक्र वारंवार तुटत राहील. चक्र असेल, विचार तर फिरत राहतील पण ते वारंवार तुटत राहतील, त्याला कुठेतरी थोडा थोडा अडथळा येईल. नंतर नंतर तर आपण असं पाहतो की ते जे त्याची गती कितीतरी कमी होते त्या चक्राची, तो प्रत्येक वेळेला थोडा अडवतो त्यामुळं, आणि एका क्षणाला तो ते थांबवतो देखील. ध्यानातल्या बेसावत्तेने, पण या बेसावत्तेचा संबंध ठराविक वेळेला ध्यानाला न बसणं, दमलेलं असताना ध्यानाला बसणं याच्याशी देखील आहे. जेवण झाल्याबरोबर ध्यानाला बसू नका. प्रवास करून आल्यानंतर लगेच ध्यानाला बसू नका. काम करून आल्यानंतर लगेच ध्यानाला बसू नका. झोप अपुरी झालेली असताना ध्यानाला बसू नका. गजर करून उठून ध्यानाला बसू नका. याचं कारण नैसर्गिक रीतीने मन कितीतरी शांत असतं, अशा वेळेला देखील विचारांचा साक्षी राहणं ही गोष्ट कठीण जाते. तर जेव्हा अशा प्रतिकूल परिस्थिती असतात तेव्हा मग चक्रीवादळ जणू आपल्या भोवती चाललेलं आहे विचारांचं असं वाटणं खूपच स्वाभाविक आहे. एका वेळेला अनेक विचार मनात घोळवट ठेवणं जॉब प्रोफाईलमुळं, त्यामुळं नुसतं बसलं तरी देखील अनेक गोष्टींचे विचार सुरू असतात असं म्हटलेलं आहे. ध्यानाला बसण्याच्या आधी सर्व श्लोक म्हणून झाल्यानंतर मी एक प्रयोग कितीतरी दिवस केला तो तुम्हाला सांगतो की ओम तत्वम सोहम सहाहा स्वामीजींनी दिलेला उपदेश तीन वेळेला अर्थाकडे लक्ष देऊन म्हटल्यानंतर ते ध्यानाची जी प्रक्रिया सांगत असत तर ती जणू ते सांगतायत आणि आपण ऐकतोय अशा भावनेनी 2-5 मिनिटं गेली तरी चालतील, पण सगळी प्रक्रिया परत ऐकल्यासारखी मी स्मरण करत असे. की विचारांकडे साक्षीत्वानी पाहिल्यानंतर विचारांचा वेग कमी होतो. एक विचार संपला आणि दुसरा विचार अजून उठलेला नाही याच्या दरम्यानची अवस्था म्हणजे मनाची मन नसलेली अमन अवस्था. ध्यानाच्या वेळेला ही अमन अवस्था कशी वाढेल याचा आपण अभ्यास करावा. त्याकरता विचारांचा साक्षी होणं खूप गरजेचं आहे. ध्यानाच्या पूर्वी जे श्वास घ्यायचे आहेत ते श्वास घेताना जीव म्हणजे मी प्रत्येक श्वासाबरोबर सो असं म्हणत इथं चिदाकाशात परमात्म्याला भेटायला चाललेला आहे अशा भावनेने श्वास घ्यावा. त्यावेळेला इतर कोणताही विचार करू नये. फक्त आपण परमात्म्याला भेटायला चाललेले आहोत एवढाच विचार असावा, एवढाच भाव असावा. सोहम भावनेने श्वास घ्यावेत. श्वास घेतल्यानंतर क्षण, दोन क्षण, चार क्षण परमात्मा आणि आपण एकरूप झालो अशा भावनेने थांबून राहावं आणि हम असं म्हणत श्वास सोडावा. श्वास घेताना सो म्हणावं, श्वास थांबावं, श्वास सोडताना हम म्हणावं. याचा अगदी स्वामीजी सांगतायत आणि आपण ऐकतोय अशा पद्धतीने आपण डोळे मिटून ऐकतोय, आपल्या समोर अनुग्रह चाललाय अशा पद्धतीने काही काळ मी ते परत परत अनुभवत असे. ध्यानाला ते सगळे श्लोक म्हणून झाले आणि ओम तत्वम सोहम सहा हे अर्थाकडे लक्ष देऊन म्हणून झाल्यानंतर परत एकदा स्मरण करायचं असे श्वास पाच सात घेऊन झाल्यानंतर मग आपण या मस्तकाच्या प्रदेशात आहोत. सच्चिदानंद भावानी थांबून राहायचं आणि जेव्हा विचार सुरू होतात तेव्हा हा भाव बिघडतो. तेव्हा लगेच जाणीवपूर्वक सावधपणे आपण साक्षी व्हायचं आणि समोरचा विचार जो आहे तो विचार आत्ता मी करणार नाही, आत्ता आपण ध्यानाला बसलेले आहोत या विचाराचा आणि आपला संबंध नाही या साक्षी विचारांनी समोरच्या विचाराचा त्याग करायचा. असा वारंवार त्याग करत गेल्याने विचारांचा वेग कमी होतो, दोन विचारांमध्ये अंतर निर्माण होतं. हे अंतर खूप मोठं झालं की जो द्रष्टा असतो त्याला स्वरूप बोध होतो. हे सगळं आठवायचं आणि मग ध्यानाला बसायचं. यंत्रवत न होण्यासाठी हे सगळं करावं असं मला वाटलं आणि मी ते करत असे त्याचा मला खूप उपयोग झाला. तुम्ही करून बघा. ध्यानाची जी विद्या आहे त्या विद्येचं स्मरण करणं आणि मग ध्यानाला बसणं. ज्या सूक्ष्म विद्या आहेत त्या सूक्ष्म विद्यांचा अभ्यास करायच्या आधी त्या विद्यांचं नीट स्मरण करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. एखादा धनुर्धर धनुर्विद्येचा युद्धाच्या देखील प्रारंभी थोडा वेळ धनुर्विद्येचं स्मरण करतो आणि मग युद्ध करतो अशी वर्णन आहेत. काय आपल्याला करायचं आहे याची नीट आठवण करायची आणि मग ध्यानाला बसायचं. तर मग हीच आपली सवय की एखाद्या गोष्टीचा सर्व बाजूनी विचार करणं, ही जी व्यवसाय उद्योगाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी लागलेली सवय आहे ती सवय काम करेल. ती सवय तुम्ही ध्यानाला बसताना ध्यानाचा देखील सर्व अंगाने विचार करेल आणि ध्यानाबद्दल त्याच्या परफेक्शनचा विचार करून ध्यानाला तुम्ही बसाल. केंद्रात श्रवण करताना डोळे बंद करून जो शांतीचा आनंदाचा लाभ होतो आठवड्यातून एकदा, कधीतरी दोन आठवड्यातून एकदा, याचा अर्थ शांतीचा लाभ होतो आहे. चांगलं ध्यान काय आहे हे समजत आहे, समजलेलं आहे. आता उठू नये असं देखील वाटतं आहे, पण रोजच्या ध्यानाच्या बैठकीत जाणीवपूर्वक एक तासाच्या ध्यानाच्या बैठकीत मात्र असा अनुभव येत नाही असं म्हटलेलं आहे. पण हे जे एक तासाच्या ध्यानाच्या बैठकीचा निकराचा प्रयत्न मधून अधून चांगलं ध्यान जमायला देखील कारण होतो. कधी कधी असफल प्रयत्न हा पुढच्या सफलतेचं कारण असतं. जसा एक दगड 10 घाव मारल्यानंतर फुटला तर तो 10व्या घावाला फुटलेला नाही, आधीच्या प्रत्येक घावाने आपलं काम केलेलं आहे म्हणून 10व्या घावाला फुटला. असं जसं असावं तसं जेव्हा जेव्हा तुमचं चांगलं ध्यान होतं तेव्हा अनेक असफल प्रयत्नांचं देखील ते फळ असतं. जर तुम्ही असफल प्रयत्न होतात म्हणून ध्यानाला बसला नाहीत आणि कधीतरी बसून पाहिलं की आज तरी होते का बघू, तर होणारच नाहीये. त्यामुळं रोज जे होत नाही असं वाटतं ते एखाद दिवशी चांगलंच जमून जातं असं घडतं. आणि इतक्या वर्षानंतर देखील अशी परिस्थिती आपली आहे हे पाहून जे वाईट वाटतं, स्वामीजींच्या फोटो समोर बसून असं का होतं असं विचारलं जातं, अश्रू अनावर होतात या गोष्टीमुळं. हे शुभचिन्ह मी समजतो. ही जी तळमळ आहे या तळमळीने आधी जे सांगितले की ज्या प्रकारे प्रयत्न करायला हवेत आणि काय काय करायला नको काय काय करायला हवं त्या सर्व गोष्टीने आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात राहिल्याने श्रवण केल्याने या तळमळीमुळे साधना केल्याने हे सगळं निश्चित जमणार आहे. ध्यानातली जी खोली आहे ती इतर वेळेला किंवा इतर स्थानाच्या वेळेला कशी मिळवता येईल तर अशी मिळवता येईल. या साधकाशी मी समक्ष देखील बोललो तेव्हा असं की आपण जेव्हा आपल्या घरी किंवा नेहमीच्या जागी ध्यानाला बसतो तेव्हा आणि जेव्हा स्थान बदलतं, कोणाकोणाला दोन चार दिवसाकरता दुसरीकडे देखील राहावं लागतं किंवा आपल्याकडे येणारे जे फिरतीचा व्यवसाय किंवा नोकरी आहे असे साधक त्यांना लॉजवर बसायला लागतं. अशा वेळेला ध्यान चांगलं न होण्याचा अनुभव साधकाला येतो. पण ही मानसिकता आहे असं समजून या प्रश्नावर आपण मात करायला पाहिजे असं मी समजतो. कुठेही गेलं तरी देखील माझं ध्यान चांगलं होईल कारण मी माझ्याबरोबर जातो आहे, माझ्या अंतर्यामी जो आहे त्याच्याबरोबर मी जातो ना, तो त्याला चांगल्या ध्यानाचा अनुभव आहे त्याच्याबरोबर मी जातो आणि मी ध्यानाला बसतो. कसं आहे की जेवणाची जागा बदलणं शक्यतो करू नये, झोपेची जागा बदलणं शक्यतो करू नये, याचं कारण त्या त्या ठिकाणी कोणाकोणाला जागा बदलल्यानंतर झोप देखील नीट येत नाही असा अनुभव येतो. याची कारणं शुद्ध मानसिक आहेत. आपण तेवढे निश्चिंत आणि निर्धास्त नसतो. आपल्या अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्या परिसराशी आपण परिचित नसतो. असं असल्यामुळं एक किंचित असुरक्षितता किंवा नाविन्य आणि त्याच्यामध्ये आपल्याला झोपायचं आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी असते म्हणून झोप लागत नाही. ध्यानाचं देखील तसंच आहे. परिसर बदलला, थोडं बदललं तर काही काही ठिकाणी खूप चांगलं ध्यान होईल. नृसिंह सरस्वती महाराजांच्या मंदिरात तुम्ही गेलात, आळंदीला, ध्यान चांगलं होईल. एका लॉज मध्ये बसलात ध्यान चांगलं होणार नाही कारण तुम्हाला माहितीये की आपण मंदिरात बसलेले आहोत, तुम्हाला माहितीये आपण लॉज मध्ये बसलेले आहोत. त्यातही आपलं मन असे तर्क लढवतं की या लॉज मध्ये काल कोण उतरून गेलं असेल, त्यांनी काय काय केलं असेल, त्याचे संस्कार इथं आहेत. पण तुम्ही विश्वास ठेवा की तुम्ही जिथं जाता तिथं तुमचे संस्कार घेऊन जाता आणि त्या संस्कारांनी ती खोली प्रभावित होतेच. इतके तुम्ही परप्रकाशी नाही की दुसऱ्याच्या प्रकाशानेच प्रकाशित होणार, तुमच्या प्रकाशानेच सर्व प्रकाशित होत असतं. तुम्ही जिथं जाता तेव्हा तुम्ही तुमचं मन घेऊन जाता, बुद्धी घेऊन जाता, विचार घेऊन जाता, अंतःकरण घेऊन जाता. तुम्ही एखाद्याशी बोलता तेव्हा देखील तुम्हाला स्वतःला बरोबर घेऊन गेलेले असता, मनाला, बुद्धीला. तुमच्या मनाचा बुद्धीचा विचारांचा प्रभाव समोरच्या व्यक्तीवर पडतो तसा वातावरणावर देखील पडतो. एक दिवा आहे, त्या दिव्याला काय अडचण आहे? इथं प्रकाशित होणं आणि दुसरीकडे प्रकाशित होणं याच्याबद्दल काही अडचण नाही दिव्याला. कुठेही लागला तरी तो लागेल आणि तिथं ती खोली प्रकाशित करेल. परमार्थी माणसांनी आत्मविश्वास बाळगायलाच हवा. मी माझा प्रकाश घेऊन जातो आहे आणि त्या प्रकाशाने अवतीभोवतीचं वातावरण प्रकाशित होणार आणि वस्तुस्थिती देखील तशीच आहे. याच्यापेक्षा अन्य विचारांचा जर पगडा आपण सहन केला तर मात्र आपल्याला वाटत राहील की काय ते नसतं बाबा तिथलं वातावरण चांगलं, त्या खोलीत काय काय घडलेलं आहे मला काही माहीत नसतं आणि त्याचा एक परिणाम प्रभाव माझ्यावर होतो कारण वातावरणावर असतो. तर आपण तिथं जाऊ तर आपल्या अस्तित्वाचाही त्या वातावरणावर परिणाम होईल, त्याची मात घडेल असं आपण धरू. आणि जर आपण तसं धरलं तर आपल्या ध्यानाला काही अडचण नाही. म्हणून अशा प्रकारचा पराभूत विचार हा धरूच नाहीये. मोठ्या आत्मविश्वासाने आपण जिथं आहोत तिथं जिथं आपले विचार आहेत, जिथं आपल्यावर असणारी सद्गुरूंची कृपा आहे, अवतीभोवतीच्या वातावरणावर त्याचाच परिणाम पडेल. एवढंच नव्हे तर त्या इतर परिणामांना मी स्वीकारतच नाही अशा प्रकारचा जर भाव ठेवला तर हे तुम्हाला झोपेलाही उपयोगी येईल आणि ध्यानालाही उपयोगी. झोपेच्या वेळेला देखील मानसिकताच असते. अंधाराला घाबरणं ही मानसिकताच असते. तिथं काहीच नाही, प्रकाश नाही म्हणून केवळ घाबरत असतो. तर अशा ज्याच्यावर मात करता येऊ शकते अशा मानसिकतेवर आपण मात करायलाच पाहिजे असं जर ठरवलं तर अडचण काही नाही. ध्यानातील खोली इतर वेळी इतर स्थानी कशी मिळवता येईल तर अशा प्रकारे मिळवता येईल. मला असं वाटत होतं की हे एक दोन गुरुवार चालणार असं दिसतंय. पुढचा प्रश्न फक्त वाचतो, पुढच्या वेळेला घेऊ. रोजचे व्यवहार असा एक स्टार मार्क करून रोजचे व्यवहार ऑब्लिक मध्यवर्ती कल्पना म्हणून आपण सांगता ती मध्यवर्ती कल्पना व त्याचा अभ्यास हा प्रयत्न करून देखील परिपूर्णपणे रोजच्या कर्मात उतरवता येत नाही. ह्या संकल्पना मनात पूर्णपणे उतरत नाहीत व त्यामुळे संकल्पनांचे विस्मरण होते. दिवसभराच्या कर्मात त्याचा अभ्यास आठव होत नाही. ह्या संकल्पना व त्याबरोबर काही श्लोक इत्यादी नेहमी दिसतील असे लिहून ठेवतो पण कालांतराने त्याकडे यांत्रिकपणे पाहिले जाते, त्याचा अर्थबोध भाव चित्तात उतरत नाही असं म्हटलेलं आहे. मध्यवर्ती कल्पना आहेत पण त्या कल्पनांचा आठवच होत नाही असं म्हटलेलं आहे. शक्य असेल तिथं त्या लिहून ठेवतो पण लिहून ठेवलेल्या गोष्टींकडे देखील यांत्रिकपणाने पाहिलं जातं, त्याचा अर्थबोध भाव चित्तामध्ये उतरतच नाही. मध्यवर्ती कल्पना ह्या चित्तात खोलवर कशा रुजवाव्या, त्यात सहजपणा कसा आणता येईल पुढच्या वेळेला बघू कारण वेळ संपली, बाकी काही नाही. तुम्ही तर असे बसलायत की मी हे सगळं जरी आता संपवलं पण तुम्हाला सांगतो हा झालेला प्रश्न आहे पण हा 1, 2, 3, 4, 5 प्रश्न आहेत. म्हणजे अर्ध्या तासाचे 5 विभाग जर केले तर बराच वेळ आपल्याला बसायला लागेल. त्याच्यापेक्षा आपण पुढच्या वेळेला हे पाहू. हे मी अशा करता घेतलं की याचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाशी संबंध आहे. खूप तात्विक प्रश्न जे आहेत त्याचा तितका आपल्या जीवनाशी संबंध दुरून येतो पण आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्या या खूप प्रातिनिधिक आहेत असं मला वाटलं. म्हणून मी या साधकाशी बोललो पण म्हटलं की मला तू जर हे लिहून दिलंस, म्हणजे झेरॉक्स याची करून दिलीस तर बरं होईल, म्हणजे मी सत्संगात घेईन. तसं त्याने याची झेरॉक्स मला करून दिली. अर्थात आपल्या दोन सत्संगांची सोय ही झाली. नाहीतर मग आहेतच माझ्याकडे प्रश्न, मी घेऊन आलेलो होतोच, पण इथल्या इथं प्रश्न विचारला गेला आणि त्याचं उत्तर हे जास्त चांगलं वाटतं. कारण हे प्रश्न कोणीतरी विचारलेले आणि मग ते नंतर इंटरनेटवर ऐकणार असे प्रश्न आहेत, ते नंतर कधी आपल्याला घेता येतीलच. हरिओम. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. Hari, 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 Swami, Swami, Hari, Hari, Hari. Bula Jagat Guru Shri Jnaneshwar Maharaj Ki Jai. Paramahamsa Sadguru Swami Swarupananda Maharaj Ki Jai. Paramahamsa Sadguru Swami Madhavnath Maharaj Ki Jai. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.
श्रीराम काही निवेदन आहेत?